चौथीवर लिहिले
नंतर
बहीण भावाचा झगडा राणीवणी नंतर बहिणीला दिल्याने काय भावाचं कमी होत ते असे किंवा आणखी काय तुम्हाला गणागोताची आडंग्या पडंग्याची काय झगडाची काय
काय येत.